विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बीए शिक्षण क्रमामध्ये आपण एसवाय आणि टीवायच्या वर्गामध्ये मानसशास्त्र हा विषय शिकत आहोत. तर मानसशास्त्र हा विषय आपण शिकवत आहोत असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मानसशास्त्र हा केवळ एक अभ्यासाचा विषय नाही तर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत उपयुक्त असा विषय आहे. अनेक वेळा आपल्याला व्यक्तिगत पातळीवर किंवा सामाजिक पातळीवर समस्या भेडसावतात आणि मग आपण सहजपणे असा रिमार्क देतो की त्याची काय मानसिक जडणघडण अशी आहे किंवा अमुक एक समाजाची मानसिक जडणघडण अशी आहे आणि त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची एखाद्या समाजाची मानसिक जडणघडण किंवा मानसिकतेचा पोत त्यांचा खूप चांगल्या पद्धतीचा असतो, सकारात्मक असतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला व त्या समाजाला प्रगती करणं सहशक्य होतं. परंतु याचा अर्थ असा नाही की व्यक्तिगत पातळीवर लोकांना काहीच समस्या भेडसावत नाही. जसं मी सुरुवातीला म्हटलं की मानसशास्त्र या विषयाची आपल्याला अगदी क्षणोक्षणी गरज पडते, फक्त आपण ही गरज ओळखत नाही जोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत. म्हणून आज आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये मानसशास्त्राचा किती उपयोग होतो आणि त्याचा वापर आपल्या विकासाकरता कसा करून घ्यायचा याच्याबद्दलची माहिती देण्याकरता डॉक्टर एच.जे. नरके आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला मानसशास्त्राचा आपल्या विकासाकरता आणि एकूणच पोषक सामाजिक विकासाकरता कसा वापर करून घेता येईल याच्याबद्दलची माहिती देणार आहेत. डॉक्टर नरके हे औरंगाबाद येथे राहतात आणि ते औरंगाबाद विद्यापीठामध्ये मानसशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार त्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राचार्य आहेत कन्नड या ठिकाणी आणि मानसशास्त्रावरची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. मानसशास्त्रामध्ये पीएचडी आणि एमफिलच्या पातळीवर जे संशोधन चालतं त्या संशोधनाच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे पीएचडी आणि एमफिलच्या प्रबंधांचं परीक्षण देखील ते करतात आणि मानसशास्त्र या विषयावर मधला केवळ एक पुस्तकी ज्ञान असण्यापेक्षा तो विषय जास्तीत जास्त अप्लाईड लेवलला कसा जाईल, त्याचा जास्तीत जास्त वापर कसा होईल याच्यावर त्यांचा भर असतो आणि म्हणून त्यांचा या ज्ञानाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम किंवा हा संवाद आम्ही साधत आहोत. नमस्कार नरके सर.
नमस्कार साहेब.
सर प्रथमतः आपण आम्हाला असं सांगा की आपण मानसशास्त्रामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये असं म्हणतो की याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे किंवा ते खराब व्यक्तिमत्व आहे त्याच्याशी संवाद साधायला नको. तर व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या डोळ्यापुढे येतं की त्याचे कपडे कसे आहेत, तो कसा टापटीप राहतो, तो दिसतो कसा, त्याच्या डोक्यावर जुल्फ किती आहेत, तो स्मार्ट आहे का, अशी एक व्यक्तिमत्व म्हटल्यावर आमची एक अशी सर्वसाधारण एक गैरसमज असतो. परंतु व्यक्तिमत्व या संकल्पनेला मानसशास्त्रामध्ये एक फार वेगळं महत्व आहे. तर मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय हे जरा आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही समजून सांगा.
अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे. सर्वसामान्यपणे सामान्य व्यक्तीची जी धारणा असते ती एक नूर आदमी दस नूर कपडा या न्यायानं म्हणजे जे कपडे परिधान केले जातात, जो पेहराव परिधान केला जातो आणि त्या आधारावरती असं ठरवलं जातं की याचं व्यक्तिमत्व जबाबदार आहे. विशेषतः चित्रपटामध्ये जे कलावंत नायक म्हणून काम करत असतात त्यांचा एकूण पेहराव, त्यांची केशभूषा, वेशभूषा याचा जर आपण विचार केला तर त्यांचा बराचसा प्रभाव सर्वसामान्यपणे सामान्य व्यक्तीवरती पडत असलेला आपल्याला दिसतो. परंतु व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्य वेशभूषा असं आपल्याला गृहित धरता येणार नाही. व्यक्तीचं बाह्यरंग जेवढं महत्वाचं आहे व्यक्तिमत्वामध्ये तेवढंच त्याचा अंतरंग सुद्धा महत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. व्यक्तिमत्वाची जडणघडण जी आहे ती अंतरंग आणि बाह्यरंग या दोन्ही घटकावरती अवलंबून असलेली जरी दिसत असली तरीही व्यक्तीचं अंतरंग हे व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं असं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता महात्मा गांधी यांचा जर आपण विचार केला तर महात्मा गांधीजींची वेशभूषा काय होती, त्यांची अंगगाठी काय होती. परंतु महात्मा गांधीजींच्या बाबतीत महात्मा गांधीजींना व्यक्तिमत्व नव्हतं असं आपल्याला म्हणता येणार नाही. महात्मा गांधीजींच्या बाबतीत जे काही आपल्याला माहिती आहे सर्वसाधारणपणे संबंध समाजाला संबंध जगाला की महात्मा गांधींना त्यांचं जे अंतरंग होतं, त्यांचे जे विचार होते, त्यांचे जे संकल्प होते त्याच्या आधारावरती त्यांचं व्यक्तिमत्व आज संबंध जगाने मान्य केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून त्यांना आपण महात्मा ही पदवी दिलेली आहे. एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशा स्वरूपाचं असू शकतं एक याचं उदाहरण आपल्याला महात्मा गांधीजीवरूनच सांगता येण्यासारखं आहे. जगभरातून महात्मा गांधीजींना जी पत्र यायची ती पत्रावरती फक्त एवढंच लिहिलेलं राहायचं महात्मा गांधी, पत्ता जो राहायचा तो महात्मा गांधी इंडिया असा तो पत्ता राहायचा. महात्मा गांधी आपल्या या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अग्रेसर असल्यामुळं सातत्यानं ते संबंध भारतभर भ्रमंती करायचे. पोस्टमनला कधीही असा प्रश्न पडला नाही की यांचा पत्ता आता कुठे शोधायचा आणि यांना कुठे नेऊन द्यायचं. ते एवढे ते जगदविख्यात अशा स्वरूपाचं ते एक व्यक्तिमत्व होतं आपल्याला. पण बाह्य जर त्यांचा अंतरंग बाह्यरंग जर आपण पाहिला तर बाह्यरंग तसा काहीच नव्हता त्यांना. परंतु तरीही केवळ आपल्या आंतरिक गुणधर्माच्या आधारावरती ते लोकप्रिय अशा स्वरूपाचे नेते किंवा लोकप्रिय अशा स्वरूपाचा एक समाजसेवक आज आपल्याला निर्माण झालेला आपल्याला दिसतो. म्हणून बाह्यरंग काही प्रमाणात असायला हवं महत्वाचं आहे, बाह्य घटक महत्वाचा आहे, परंतु अंतरंग हे महत्वाचं आहे. म्हणून व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये अंतरंग जो आहे तो अंतरंग किती महत्वाचा आहे त्याच्या संदर्भात मानसशास्त्रामध्ये बरेचसे असे अभ्यास झालेले आहेत, संशोधन झालेले आहेत. आणि मानसशास्त्राच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये मानसशास्त्राचं काय योगदान आहे किंवा मानसशास्त्रामध्ये नेमकी मानसशास्त्रज्ञांची काय भूमिका आहे व्यक्तिमत्वाच्या संदर्भातले विचार करत असताना त्यामध्ये मग त्यांनी जसं अनुवंश हा जो घटक आहे तोही महत्वाचा मानलेला आहे आणि त्याचबरोबर परिवेश किंवा परिक्षेत्र ज्या वातावरणामध्ये ती व्यक्ती राहते त्या वातावरणाचाही परिणाम प्रभाव मग त्या वातावरणामध्ये मग कुटुंब संस्था असेल, शाळा असतील, सवंगडी असतील, समाज असेल, या सर्वांचा प्रभाव कळत नकळतपणे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती होत असलेला आपल्याला दिसतो आणि त्यातूनच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याची जडणघडण आपल्याला होत असलेलं दिसते. या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे प्रत्यक्षात जे व्यक्तिमत्व आपल्याला निसर्गाने म्हणा अनुवंशाने जे मिळालेलं आहे आणि जे वातावरण आपल्याला सभोवताली आहे त्या वातावरणामध्ये आपल्याला ज्या संधी मिळालेल्या आहेत त्या संधीच्या माध्यमातून जे काही आपलं व्यक्तिमत्व जडणघडण होत असलेले आपल्याला दिसते त्या जडणघडणीमध्ये व्यक्तिमत्व आपल्याला विकसित कसं करता येण्यासारखं आहे हाही महत्वाचा भाग असलेला आपल्याला दिसतो. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी चांगले गुण आणि तसेच काही गुण असे असतात की जे दुर्बल स्वरूपामध्ये आहेत किंवा कमी स्वरूपामध्ये आहेत, वाईट गुण म्हणून आपण त्याला, परंतु काही गुणांची कमतरता त्या व्यक्तीच्या ठिकाणी असते परंतु काही गुण मात्र मोठ्या प्रमाणावरती त्या व्यक्तीमध्ये असतात. आपण आपला स्वतःचाच आत्मशोध घेऊन किंवा इतर व्यक्ती आपल्या सभोवताली जे असतात आपण असं म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी, त्याचा अर्थच असा आहे की ते आपण किती सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो हा महत्वाचा भाग असलेला आपल्याला दिसतो. जेव्हा निंदक अशा पद्धतीनं आपल्याविषयी काहीतरी बोलत असतो आणि आपल्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहेत, आपल्यामध्ये काहीतरी दोष आहेत, तो फार चहाडीखोर आहे अशा स्वरूपाचं जेव्हा वक्तव्य आपल्या संदर्भात येतं किंवा तो प्रामाणिक नाही अशा स्वरूपाचं वक्तव्य जेव्हा आपल्याला ऐकायला येतं किंवा तो फार हेकेखोर आहे अशा स्वरूपाचंही जेव्हा आपल्याला आपल्याविषयी ऐकायला येतं त्यावेळेला निश्चितच आपण असं समजायला हरकत नाही की अशा स्वरूपाचे दोष जे आहेत हिकेखोरपणा म्हणा किंवा आपण चहाडीखोर आहोत किंवा आपण प्रामाणिक नाहीत अशा स्वरूपाचे हे जे काही गुणधर्म आहेत ते निश्चितच बाहेरच्या जगाला आपल्याला ते स्वतःला वाटत नाहीत की मी चहाडीखोर आहे परंतु ते जगाला दिसलेले आहेत, समाजाने ते पाहिलेले आहेत, आपल्या भोवतीचे जे मित्र परिवार आहे सवंगडी आहेत यांनी ते अनुभवलेले आपल्याविषयीचा हा स्वभाव. तर हे जे दोष आहेत आपल्यामधले एखादा आपण एखादी व्यक्ती म्हणते की तू फार लाजळू आहे वा, निश्चितच तो लाजळूपण आपल्यामध्ये आहे. एखादी व्यक्ती असं म्हणते की तू फार हट्टी आहे वा, म्हणजे निश्चितच आपण काही गोष्टीच्या बाबतीत हट्टी आहोत अशा स्वरूपाचं प्रकर्षानं या समोरच्या लोकांना दिसलेलं आहे. मग आपल्यामधले हे जे काही दोष आहेत, हे वैगुण्य आहेत, ह्या ज्या कमतरता आहेत ह्या आपल्याला कमी कशा करता येतील, ही वैगुण्य कशा आपल्याला कमी करता येतील, आणि जे काही चांगले गुण आपल्याला मित्रांच्या माध्यमातून सवंगड्याच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांच्या माध्यमातून आपल्या कळालेले आहेत की हे अरे तू फार चांगला आहेस, तू चांगला संवाद साधू शकतो, तू छानपैकी बोलतो, स्टेजवरती तुझं भाषण जे आहे ते अप्रतिम असतं, तुझं संवाद कौशल्यही चांगलं आहे, संवाद फेक तुझी चांगली असलेली आपल्याला दिसते, किंवा तू हे काम तू अत्यंत निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करत असलेला मला दिसलेला आहे, अशा स्वरूपाची ज्या वेळेला आपल्या संदर्भातली निरीक्षणं आपल्या सभोवतालच्या लोकांकडून दिसतात निश्चितच म्हणजे ते गुण जे आहेत आपल्या दृष्टीनं पोषक असलेल्या स्वरूपाचे आहेत. मग ते पोषक असलेले जे काही गुण आहेत आपल्यामध्ये त्या गुणांमध्ये वाढ कशी करता येईल, ते गुण कसे वृद्धिंगत करता येतील हाही प्रयत्न आपल्या हातून होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काय करता येण्यासारखे ते प्रयत्न आपण करायला हवेत. आणि जे दुर्गुण आपल्या ठिकाणी दिसतात किंवा कमतरता दिसतात ते आपल्याला कमी कसे करता येतील,
बरोबर,
आणि यातूनच आपलं व्यक्तिमत्व काय होत राहणार आहे, फुलत राहणार आहे, विकसित होत राहणार आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येण्यासारखं.
म्हणजे आता आपण जे आता सांगितलं त्याच्यावर मला असं वाटतं की व्यक्तिमत्व ही एक स्वपरीक्षणाचीच एक कल्पना आहे,
निश्चित
एक प्रक्रिया आहे, आणि ती काही एका दिवसात पूर्ण होत नाही तर ती आपल्या आयुष्यभर चालू असते,
चालणारी प्रक्रिया.
आपण सर आता आपल्या या उत्तरामध्ये आणि आपण जी आता माहिती दिली त्याच्यात उल्लेख केला तो दोन गोष्टींचा त्या माझ्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत, एक म्हणजे कुटुंब आणि दुसरं म्हणजे समाज. तर मला पुढला प्रश्न असा माझ्या मनात येतो की व्यक्तिमत्व घडणजडण घडणीमध्ये कुटुंबाची नेमकी काय भूमिका असते आणि आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये पालक, आई वडील, भावंड हे कशा प्रकारे त्याला मदत करू शकतात याच्याबद्दल जरा आम्हाला माहिती.
निश्चितच बालकाच्या जडणघडणीमध्ये किंवा व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये कुटुंबाचा त्याच्या पालकांचा अत्यंत महत्वाचा भाग असलेला आपल्याला दिसतो किंवा रोल भूमिका असलेली आपल्याला दिसते. ज्या कुटुंबामध्ये त्या पाल्याचा जन्म होतो त्या पाल्यावरती आपण कुठल्या पद्धतीचे संस्कार करणार आहोत, कुठल्या पद्धतीचे आपण आचार विचार त्याच्यासमोर मांडणार आहोत, कुठल्या पद्धतीचं मॉडेल आदर्श आपण त्याच्यासमोर ठेवणार आहोत हे अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत. आपल्या वर्तनामध्ये म्हणजे मूल हे अनुकरणशील असतं असं आपण म्हणतो, मूल हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं आपल्या घरामधील आई वडिलांचं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कुटुंबियांचं ते निरीक्षण करत असतं, आपल्या वर्तनाचं ते निरीक्षण करत असतं. आणि त्या निरीक्षणामधून जर आपल्या वर्तनामध्ये काही विसंगती दिसत असतील तर त्या विसंगती नेमकं ते हेरत असतं आणि मग तशाच स्वरूपाचे संस्कार त्या पालकावरती होत असतात किंवा त्या पाल्यावरती होत असलेले आपल्याला दिसतात. म्हणून मुलांसमोर आपले जे काही वर्तन राहणार आहे, मुलांसमोर आपले जे आचार विचार राहणार आहेत त्याच्यामध्ये सुसंगती असणं गरजेचं असतं आपल्याला दिसतं. आता आई वडील म्हटल्यानंतर या ना त्या कारणाने आई वडिलांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रश्नावरून कधीमध्ये कुरबुरी होऊ शकतात, काही प्रश्नावरती त्यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. परंतु अशा कुरबुरी किंवा अशा मतभेदांची जी चर्चा आहे ती चर्चा मुलांसमोर केव्हाही होऊ नये अशी जर समजा त्या ठिकाणी आपण एक जाणीव ठेवली आई वडिलांनी दोघांनीही, तर त्याच्यासमोर आईवडिलांचं जे काही चित्र असणार आहे, त्याच्या डोळ्यासमोर जी प्रतिमा असणार आहे, ती प्रतिमा आदर्श अशा स्वरूपाची निर्माण होईल. परंतु जेव्हा अशा स्वरूपाच्या घटना घडत असतील तर स्वाभाविकपणे मग त्या घटनांचा परिणाम त्या मुलाच्या समाजावरती निश्चितच झालेला आपल्याला दिसतो. म्हणून पाल्यामध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार रुजवायचे असतील तर आईवडिलांना अत्यंत काळजीपूर्वक त्यांच्यासमोर एक स्वतःचं जे एक आदर्श अशा स्वरूपाचं एक प्रतिमा निर्माण करणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं. एक उदाहरण जे मला नेहमी आमच्या एकाच मॅडमने सांगितलेलं आहे ते मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मॅडम असंच आता वस्तुस्थिती म्हणजे जे घडलेलं उदाहरण आहे ते मी आपल्यासमोर मांडतो की मॅडम ज्या आहेत त्या आपल्या मुलींना अशा स्वरूपाचं आदर्श स्वरूपाचं कसं वागायचं, कशा पद्धतीने करायचं, प्रामाणिकपणा कशाला म्हणायचं, चोरी म्हणजे काय, नेमकं काय, या सर्व गोष्टींचं सातत्यानं ते त्याच्यावरती त्या मुलावरती मुलीवरती संस्कार करत राहायचे. आणि कळत न कळतपणे मॅडम वर्गामध्ये शिकवत असताना मॅडमच्या हातामध्ये खडू होते आणि ते खडू वर्गावरती त्या बोर्डवरती लिहिता लिहिता ते खडू मग नंतर त्या खडूशी चाळा चालू झाला, ते संवाद करत असताना विद्यार्थ्यांशी व्याख्यान देत असताना आणि ते खडू टोल संपल्यानंतर ते खडू मॅडमने काय केले, नकळतपणे ते पर्समध्ये घातले आणि मॅडम घरी निघून गेल्या. घरी निघून गेल्यानंतर मुलीला असं वाटलं की मॅडमकडून आपण पैसे घ्यावेत, म्हणजे आईकडून स्वतःचे पैसे घ्यावेत कशासाठी, काही खरेदी करायचं असेल किंवा काय, तर आईने सांगितलं की ती पर्स पडलेली आहे, त्या पर्समधून घे तुला काय लागतील ते पैसे आणि तू घेऊन ये तुझी ती वस्तू, पेन वगैरे काय आणायचं असेल. आणि प्रत्यक्षात जेव्हा ती पर्समध्ये हात घातला त्या मुलीनं आणि तिला दिसले चक्क ती खडू, खडू दिसल्यानंतर त्या मुलीनं तात्काळ लगेच प्रतिप्रश्न केला आपल्या आईला की आई तू चोरी करतेस, महाविद्यालयाची ही वस्तू आहे, खडूचा वापर हा बोर्डामध्ये बोर्डावरती करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देण्यासाठी तो केला जातो आणि तू ही चक्क खडू घरी तू चोरून आणला, महाविद्यालयाची वस्तू तू चोरून आणली असं म्हणून त्या मुलीनं आपल्या आईला बोलायला सुरुवात केली. एरवी तो आम्हाला मात्र गप्पा मारते की प्रामाणिकपणाच्या सत्याच्या चोरी करू नये, त्याचे काय काय परिणाम होतात वाईट हे सर्व तू आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, प्रत्यक्षात मात्र तुझं वर्तन त्याच्याशी विसंगत असलेलं दिसतं हे बोलण्याचं धास्त त्या मुलीनं केलं. परंतु अशा स्वरूपाचं जर समजा मग त्या आईला ते सर्वासर्व करायला, आईला ते समजावून सांगायला बराच वेळ लागला परंतु तरीही तिला ते मान्य झालं नाही, अशा स्वरूपाच्या घटना घडत असतात. दुसरं एक उदाहरण सहज सांगता येण्यासारखं अशा स्वरूपाची विसंगती कशी दिसते, लहान मुलं आपल्या बाहेर खेळत असतात आपल्या अंगणामध्ये, त्यांचे सवंगडे असतात त्या सवंगड्यावर खेळत असतात आणि खेळत असताना एक चेंडू दुसऱ्याच्या मुलाचा चेंडू आणि ह्या मुलानं आपल्या घरात घेऊन आला, आईवडिलांनी विचारलं काय आणलं तू हे चेंडू, बाहेर होता म्हणे मित्राचा, त्याने पाहिलं नाही त्याला नाही लक्षात आलं, तू इकडे तिकडे शोधत होता मला तो दिसला, मी तो चेंडू घरी आणला. आईवडील त्याला बोलतात हा तू आता दाखवू नको तो चेंडू, घरात ठेवून दे गुपचूप, हा नंतर काढ, तुला जेव्हा काढायचं तेव्हा, आता एक दोन तीन दिवस तो काढू नको नाही तर त्याला ते ओळखू येईल, तू बाजूला ठेवून दे तो चेंडू. अशा स्वरूपाचे आईवडील त्याला सल्ला देतात, तो चेंडू बाजूला ठेवून देतो किंवा आपल्या मित्राला आता तो चेंडू कळू नये दिसू नये त्याने तो पाहू नये म्हणून तो बाजूला ठेवला जातो चेंडू. आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलाला काहीतरी पैशाची आवश्यकता असते, त्याला दुकानावरून काहीतरी सामान आणायचं असतं आणि मग कळत नकळतपणे तो आई वडिलाच्या म्हणजे वडिलांच्या शर्टमध्ये हात घालतो आणि त्याच्यातून पैसे घेतो आणि ती बाजारातून किंवा त्या दुकानावरून ती वस्तू घेऊन येतो. वस्तू ती दुकानावरून घेऊन आल्यानंतर वडील विचारतात की काय आणलं तू, वस्तू आणली कुठून आणली, दुकानावर आणली कुठून, पैसे दिले कोणी दिले पैसे, कोणी दिले तुला पैसे, असे जेव्हा प्रश्न विचारले जातात तो मुलगा सांगतो खिशातून घेतले. आणि मग वडील त्याला विचारतात चोरी करतो लाज वाटत नाही अमका नाही तमका नाही असं म्हणून त्याला ते शिक्षा देतात. तो त्याच्या मनाशी असा प्रश्न करतो की बाहेरची वस्तू घरात आणली ती चोरी होत नाही परंतु घरातली वस्तू आपल्या घरातली वस्तू ती जर समजा खरेदी करण्यासाठी मी बाहेर नेली तर ती चोरी होते. मग अशा स्वरूपाचं जे वर्तन जे आई वडिलांचं आपल्या संदर्भात जर घडत असेल मुलाला असं वाटतं की ही विसंगती दिसते मग त्याच्यासमोर रोल मॉडेल नेमकं काय आहे, तर अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात तर या प्रश्नामधून हळूहळू त्याचा विकास जो आहे तो घडत राहतो. त्याला जर अशा स्वरूपाची विसंगती स्वरूपाचे जर सगळेच वर्तन प्रकार दिसत असतील तर नेमका कोणता वर्तन प्रकार आपल्यासमोर आपल्या दृष्टीने आदर्श आहे हा त्याच्यासमोर प्रश्न निर्माण होतो आणि मग कळत न कळतपणे कोणतं वर्तन योग्य आहे आणि कोणतं वर्तन अयोग्य आहे याचा त्याला सरासर विचार करता येत नाही आणि नकळत नकळतपणे मग समाजावरती त्याचा विपरीत परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो.
आता आपण जे सांगितलं की कुटुंबाचं खूप महत्वाची भूमिका याच्यामध्ये आहे आणि कुटुंबामध्ये जर विसंवादी वर्तन असेल तर त्याचा निश्चितच फार विपरीत परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्वावर घडून येतो. सर आता अनेक वेळा असं आढळून येतं की विद्यार्थी किंवा मुलं हे चांगल्या घरातले असतात पण तरी देखील जेव्हा ते घरातून बाहेर पडतात मग शिक्षणाच्या निमित्ताने असेल दैनंदिन शाळेत जाणं असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने असेल त्यांना अनेक अडचणी समायोजन किंवा ऍडजस्टमेंट करताना भेडसावतात. तर आपण म्हणतो की हा नीट ऍडजस्ट करत नाही किंवा याला ऍडजस्टमेंट करता येत नाही तर ही ऍडजस्टमेंट किंवा समायोजनाची संकल्पना नेमकी काय आहे आणि चांगलं समायोजन करण्याकरता आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घेणं किंवा त्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा.
यशस्वी जीवनासाठी समायोजन ही अत्यंत किंवा गुरुकिल्ले आहे असं म्हटलं तरी चालेल. बऱ्याच वेळेला मानसशास्त्रामध्ये अशा स्वरूपाची एक व्याख्या दिली जाते, अर्थात ती अर्धवट अर्धसत्य व्याख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल. ती व्याख्या अशी आहे की परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे समायोजन अशा स्वरूपाची व्याख्या दिली जाते. परंतु परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे परिस्थिती म्हणजे काय, एखादी परिस्थिती आपल्याला अनुकूल नसेल, प्रतिकूल परिस्थिती असेल, तर त्या परिस्थितीशी आपण जुळवून घ्यायचं म्हणजे काय करायचं, आपला स्वाभिमान तो आपण बाजूला ठेवायचा आणि त्या परिस्थितीशी एकरूप व्हायचं. म्हणजे सगळेच लोक भ्रष्टाचारी आहेत आणि त्यामध्ये आपण आहोत, मग ते भ्रष्टाचारी आहेत म्हणून त्यांच्याबरोबर आपल्याला राहणं आहे. जर आपणही भ्रष्टाचार नाही केला तर आपल्याला खड्यासारखं बाजूला टाकलं जातील, म्हणून आपणही त्यांच्यासारखं व्हायचं का,
बरोबर,
त्याला त्याच्याशी जुळवून घ्यायचं का आपल्याला. म्हणून असं म्हणण्यापेक्षा समायोजनाची संदर्भातली जी काही व्याख्या किंवा समायोजना संदर्भातली जी भूमिका जी मांडली जाते की परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता किंवा परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता सुद्धा समायोजन आहे असं आपल्याला म्हणता येईल. जीवनामध्ये असे अनेक प्रश्न येतात, अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात, अनेक संघर्ष आपल्यासमोर उभे राहिलेले आपल्याला दिसतात. मग त्या संघर्षामध्ये त्या समस्यामध्ये आपण समायोजन करत असताना कुठल्या पद्धतीनं आपण समायोजन करणार आहोत, कशा पद्धतीनं आपण समायोजन करणार आहोत, हा महत्वाचा भाग या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. परिस्थिती आपल्यासारखी करून घेण्यासाठी आपल्याला काय करता येण्यासारखे प्रसंगी आपल्याला म्हणजे कष्ट सहन करावे लागतील, त्रास सहन करावा लागेल आपल्याला, आपल्या अनेक जे शारीरिक किंवा मानसिक अशा घटकावरती आपला आघात होणार आहे याचीही जाणीव असते. अथवा महात्मा फुलेंसारखं जर आपण उदाहरण घेतलं तर एक त्यांनी एक ध्यास घेतलेला होता म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातला, स्त्री शिक्षणाच्या संदर्भातला त्यांच्या पत्नीने आणि त्यांनी जो ध्यास घेतलेला होता आणि परिस्थिती त्या काळातली असं जर आपण विचार केला तर परिस्थितीला अनुरूप वागायचं म्हटलं असतं तर मग त्यांनी जे काही उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर होतं ते कदाचित साध्य झालंही नसतं. परंतु ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिस्थितीवरती मात कशी करता येईल आपल्याला, मग प्रसंगी जे काही संकट येतील ते सर्व संकट झेलण्याची तयारी, त्यातून मार्ग काढण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. आणि परिणामी आज आपण पाहतो की स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावरती होत असलेला आपल्याला दिसतो. म्हणून समायोजनामध्ये केवळ फक्त परिस्थितीशी जुळून घेणं एवढंच अभिप्रेत नाही तर परिस्थिती मात सुद्धा करता आपल्याला येणं गरजेचं असल्याचं आपल्याला दिसतं. आपल्या
आपण म्हणजे समायोजन करताना ज्या जी काळजी आपल्याला घ्यावी लागते जसं आपण सांगितलं की परिस्थितीला शरण जाणं नव्हे तर प्रसंगी तिच्यावर मात करणं देखील आवश्यक आहे. तर आता समायोजन करताना व्यक्तीने कोणती काळजी घ्यावी, म्हणजे जर आपण असं डूज अँड डोंट्स असं जर काही सांगितलं तर एक आम्हाला चार पाच असे निकष सांगा किंवा अशा टिप्स द्या की ज्याच्यामधून आपल्या विद्यार्थ्यांचं आणि प्रत्येकाचं समायोजन हे जास्त चांगल्या पद्धतीनं होईल,
चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. मुळात म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी हे जे काही एक न्यूनगंड किंवा अहंगंड अशा स्वरूपाची एक भावना व्यक्तीच्या ठिकाणी उपस्थित असलेली दिसते आपल्याला. बऱ्याच वेळेला व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्याला हे जमणार नाही, मला हे येणार नाही, मला हे करता येत नाही, मी हे करू शकत नाही, म्हणजे अशा स्वरूपाची एक वास्तविक पद त्याच्यामध्ये त्या क्षमता असू शकतील, क्षमता नाहीत असं नाही, परंतु त्याला ते असं सातत्यानं वाटत राहतं की आपल्याला हे जमणार नाही, म्हणून न्यूनगंडाची भावना त्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असते. काहींना काही व्यक्तींच्या ठिकाणी असं असतं की त्यांच्या ठिकाणी अहंगंडाची भावना जास्त असते, उथळ पाण्याला खळखळाट फार असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, म्हणजे प्रत्यक्षात त्या व्यक्तीला ते काही येत नाही परंतु सगळीकडे मिरवण्याची हौस असल्यामुळं मला हे जमू शकतं, मी हे करू शकतं अशा स्वरूपाची त्याची धारणा असते, म्हणून तो अहंगंड त्याच्या ठिकाणी जास्त असतो. म्हणजे आपण स्वतः आहोत, जी काही वस्तुस्थिती आहे, आपण कसे आहोत बा, आपल्यामध्ये कोणते गुण आहेत चांगले आणि कोणते वैगुण्य आहेत किंवा कोणत्या कमतरता आहेत आपल्याकडे, याचं वास्तव भान आपल्याला असणं गरजेचं असलेलं दिसतं. आणि त्या वास्तव भानाला अनुसरूनच जर समजा आपण समाजामध्ये वागत असलो तर मग आपल्याला चांगल्या पद्धतीनं समायोजन करता येण्यासारखं आहे. म्हणून न्यूनगंड जो आहे तोही आपला कमी करणं गरजेचं आहे आणि अहंगंड जो आहे तोही आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. आपल्या जे काही स्वतःचं जे काही वास्तव स्वरूप आहे, वास्तव जे काही भान आहे, त्या वास्तव भानाला अनुसरून आपण वागणं गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं आणि त्यानुसार मग आपल्याला समायोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये करता येऊ शकेल.
सर आता आपण म्हणतो की हे जागतिकीकरणाचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाकरता जेवढं स्वातंत्र्य पाहिजे तेवढं पण आहे, परंतु त्याचबरोबर या स्पर्धेमुळे अनेक ताणतणाव निर्माण केलेले आहेत, अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत. जसं की बीपीओ मध्ये काम करणाऱ्या लोकांना, तरुणांना खूप वेळ काम करावं लागतं, त्याचा त्यांच्या मनावर ताण येतो. मग आता जर अशा वातावरणामध्ये आपलं व्यक्तिमत्व टिकून ठेवायचं असेल किंवा या वातावरणाशी समायोजन करायचं असेल तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं सल्ला द्याल या बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्यास?
जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला असं दिसतं की आज आपण असं म्हटलं जातं की आजचं हे जग जे आहे ते ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन याचं जग, आज जग हे अत्यंत जवळ आलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमांच्याद्वारे जगात घडलेल्या सर्व घटना, कुठलीही घटना, कुठल्याही कोपऱ्यामध्ये घडलेली घटना आपल्या ती डोळ्यासमोर येते किंवा ताबडतोब आपल्याला ती ऐकायला येते आणि कळत नकळतपणे त्याचा प्रभाव आपल्यावरती होत असलेला आपल्याला दिसतो. तसंच हे जग सुद्धा एक स्पर्धेचं जग झालेलं आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे, गुणवत्ता लोकांना हवी आहे, विकास लोकांना हवी आहे, प्रगती लोकांना हवी आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता अधिक चांगल्या पद्धतीनं प्रगट करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून या क्षमतांचं प्रगटीकरण करण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहण्यासाठी आपल्याला अपार मेहनत करावी लागणार आहे, आपल्याला अपार कष्ट करावे लागणार आहेत. दे रे हरी पलंगावरी हे आता कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मग स्वाभाविकपणे जेव्हा आपल्याला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं, जेव्हा आपल्याला आपल्या ठिकाणी असणाऱ्या सर्व क्षमता विकसित करून अगदी त्यांचं आविष्करण चांगल्या पद्धतीनं करायचं जर असेल तर निश्चितच आपल्यावरती ताण येतो आणि ह्या ताणामुळे समाजावरती परिणाम, मानसिक आरोग्यावरती त्याचा परिणाम, भावनिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसतो. हे अपरिहार्य अशा स्वरूपाचा भाग असलेला आपल्याला दिसतो. यामध्ये हा ताण आपल्याला येऊ नये, ताणाशी आपल्याला कसं समरस होता येईल, काही प्रमाणात ताण हा आवश्यक आहे परंतु मोठ्या प्रमाणात ताण असू नये अशी जरी भूमिका असली तरी हे ताण अपरिहार्य आहे. मग तो ताण सुसह्य कसा करता येईल आपल्याला यासाठी आपल्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्या आहाराच्या ज्या काही पद्धती आहेत त्या आहारावरती आपल्याला त्या पद्धतीचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. कुठले आहार आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहेत, आपल्या प्रकृतीला महत्वाचे आहेत, त्या आहाराचा विचार करायला पाहिजे. आजही आपण पाहतो की ते रेडीमेड फूड्स ज्याला आपण म्हणू, इन्स्टंट फूड्स, जंक्स फूड्स याचा बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती विचार केला जातो. आहार किती करावा याचाही विचार करणं गरजेचं आहे. शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याबरोबरच मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी योगासारखे काही उपक्रम किंवा काही व्यायामाचे प्रकार आपल्याला आत्मसात करावे लागतील की ज्याच्या माध्यमातून आपल्याला हा जो ताण आलेला असतो तो ताण आपल्याला कमी करता येण्यासारखा आहे. रिलॅक्सेशन थेरपी सारखा शिथिलीकरण यंत्र जे तंत्र आहे त्या तंत्राचा आपल्याला अवलंब करता येण्यासारखा आहे आणि त्या माध्यमातून ध्यानधारणा याच्या माध्यमातून हे जे काही ताणतणावाचे जे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात ते आपल्याला कमी करण्यासाठी निश्चितच या सर्व गोष्टींचा उपयोग होऊ शकेल. कारण ताण येणं हे आता स्वाभाविक आहे, अपरिहार्य आहे, परंतु त्याच्यावरती उपाय सुद्धा आता शेवटी आपल्यालाच शोधावे लागणार आहेत. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. या दृष्टिकोनातून हे सगळे उपाय जे आहेत जे अनादिकालापासून आपल्यासमोर आहेत त्या उपायांचा आपल्याला अंमलबजावणी करावं लागेल. त्या उपायांच्या आधारावरतीच आपल्याला हे सर्व ताणाची जी काही वस्तुस्थिती आहे ती ताणाची वस्तुस्थिती आपल्याला कमी करता येण्यासारखी आहे.
सर एक प्रकारे ताणाचं व्यवस्थापन करणं, ते दूर करण्याकरता प्रयत्न करणं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचा तो एक प्रकार आहे.
निश्चितच
अनेक वेळा आपण असं म्हणतो की एखादी व्यक्ती आपल्या भावना दाबून ठेवते, त्याचं दमन करते किंवा ती मोकळेपणाने बोलत नाही आपलं मन मोकळं करत नाही आणि मनातल्या मनात ती कुढत राहते आणि मग त्याचा परिणाम अंतिमता त्याच्या मानसिक अशांततेमध्ये होतो, त्याला डिप्रेशन येऊ शकतं. तर संवाद ही एक फार मोठी गरज मानसशास्त्राच्या आणि एकूणच मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करिता आहे. तर संवादाचं नेमकं महत्व आजच्या या दैनंदिन जीवनामध्ये आणि एकूणच आपलं सामाजिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये काय आहे हे जरा आम्हाला समजून सांगा.
संवाद संप्रेषण हे एक अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचं समायोजनाच्या दृष्टिकोनातून आणि समाज जीवनामध्ये राहत असताना, समाज जीवनामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना संवादाला अत्यंत महत्वाचं स्वरूप आलेलं आपल्याला दिसतं. अत्यंत महत्वाचा तो भाग आहे संवादामध्ये. संवादच्या संदर्भात समाजाने कशा पद्धतीनं आपला संवाद, जे काही विचार आहेत, आपल्याला जे काही म्हणणं मांडायचं आहे ते कशा पद्धतीनं आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला ते मांडावं की जेणेकरून ती व्यक्ती, म्हणजे एखादी अशी घटना असते किंवा एखादा असा प्रसंग असतो किंवा एखादा असा विचार असतो की जो समोरच्या व्यक्तीला न रुचणार आहे, न पचणार आहे, परंतु तो मांडणं मात्र गरजेचं असतं. आता हेच कशा पद्धतीची भाषा आपण वापरावी, कशा पद्धतीचा संवाद आपण करावा की जेणेकरून त्या व्यक्तीला हे तर सांगणं गरजेचं आहे परंतु त्या व्यक्तीला फार काही दुःख होणार नाही किंवा ती अगदी सहजपणे ती घेऊ शकेल अशा पद्धतीची ती काही वाक्यरचना जी असेल, भाषा असेल, त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला हे सांगावं लागणार आहे. बऱ्याच वेळेला संवाद करत असताना त्या संवादामधले जे काही शब्द असणार आहेत ते शब्द किती घातक स्वरूपाचे आहेत, किती चांगल्या प्रेमळ स्वरूपाचे आहेत, ते शब्दांचा अर्थ कसा निघतो, या सगळ्या गोष्टी या संवादामध्ये अत्यंत महत्वाच्या असलेल्या आपल्याला दिसतात. बऱ्याच वेळेला जो संवाद आपण समोरच्या व्यक्तीशी करत असतो त्या संवादातूनही आपल्याला बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की जग जिंकता येतं आपल्याला. म्हणून हा जो संवाद आहे तो प्रभावी आपल्याला करता येण्यासाठी त्यामध्ये जी काही वाक्यरचना असणार आहे, शब्दरचना जी त्या ठिकाणी जी असणार आहे आणि त्यातून व्यक्त होणारा जो काही विचार असणार आहे, या तिन्ही घटकामध्ये एक सुसंगती असणं गरजेचं आहे आणि तो विचार आपल्याला चांगल्या पद्धतीनं तो संवादाच्या माध्यमातून आपल्याला तो मांडता येतो. जो विचार मांडायचा असतो तो या माध्यमातून आपल्याला चांगल्या रीतीनं प्रभावीपणे करता येण्यासारखा आहे. म्हणून संवाद हा ज्याला आपण समाजामध्ये समाज जीवन व्यतीत करत असताना ती समाज जीवन सुसह्य होण्यासाठी संवाद हे अत्यंत प्रभावी साधन आहे असं आपल्याला म्हणता येईल.
सर, आता आपण संवादाबद्दल सांगितलं आणि संवाद चांगला असेल तर काही नवीन गोष्टी शिकता येतात, काही चार गोष्टी सांगता येतात आणि एकूणच सामाजिक जे आपलं संबंध आहेत ते चांगल्या पद्धतीनं होतात. अनेक वेळा असं होतं की सामाजिक समायोजनामध्ये विद्यार्थ्यांना म्हणा किंवा व्यक्तींना म्हणा की अडचणी भेडसावतात. उदाहरणार्थ मला एखादी गोष्ट व्यक्तिगत पातळीवर जी योग्य वाटत असेल तर तीच गोष्ट सामाजिक पातळीवर अयोग्य मानली जाते. किंवा नवीन वातावरणामध्ये आपण अलीकडे पाहतो की लिव्ह इन रिलेशन नावाचा एक प्रकार आम्ही ऐकत आहोत. तर ही गोष्ट सामाजिक दृष्टिकोनातून स्वीकारली गेलेली नाहीये, त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेले. तर हा जो क्लेश निर्माण होतो, जे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतं, तर त्याच्याकरता व्यक्तीने कोणती खबरदारी आणि समाजाने देखील कशा प्रकारे प्रगत भूमिका स्वीकारणं आवश्यक आहे याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा.
आता जग जवळ आलेलं आहे असं आपण म्हणतो, या वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे, दृकश्राव्य माध्यमांच्या द्वारे जगजवळ आलेलं आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कळत नकळतपणे जगामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्याचा चांगला आणि वाईट परिणाम आपल्यावरती होत असलेला आपल्याला दिसतो. आता लिव्हिंग रिलेशन्स ही जी संकल्पना आपण मांडलेली आहे किंवा आपण जी म्हणता तर ती पाश्चात्य देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती ती जोर धरू लागलेली आहे. विचार स्वातंत्र्य जे आहे ते विचार स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत ते असावं, व्यक्ती स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत असावं असंही बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं. परंतु इथं विचार स्वातंत्र्य, हे मुक्त स्वातंत्र्य अशा स्वरूपाच्या संकल्पना तिकडे रूढ झालेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे कुठल्याच प्रकारचे निर्बंध आम्हाला नकोयत अशा स्वरूपाची एक संस्कृती पाश्चात्य देशांमध्ये उदयाला येऊ लागलेली आहे अशा स्वरूपाची एक जाणीव आपल्यासारख्या लोकांना स्वाभाविकपणे वाटायला लागलेली आहे. आणि ही जाणीव जी आहे तर ती जाणीव नवीन विचार करणारी जी पिढी आहे नव्या स्वरूपाचे जे काही त्यांच्यासमोर विचार येत आहेत जुने जे काही संस्कार असतील जुने जे काही विचार असतील जे चिरकालीन टिकणारे अशा स्वरूपाचे असतील अत्यंत चांगले अशा स्वरूपाचे विचार असतील ते मांडणारी जी काही समाजव्यवस्था आहे तीही हळूहळू आता बदलत चाललेली आपल्याला दिसते. आणि कळत नकळतपणे प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे अनिर्बंध अशा स्वरूपाचं स्वातंत्र्य पाहिजे आणि मग त्यातून हे स्वैराचारी अशा स्वरूपाचं जीवन ते जगायला सुरुवात करतात. आणि मग त्यातूनच ह्या लिव्हिंग रिलेशन्स अशा स्वरूपाच्या ज्या संकल्पना आहेत त्या हळूहळू आता घर करू लागलेल्या आपल्याला दिसतात. मग त्याचा स्वाभाविकपणे परिणाम जो आहे म्हणजे ज्याला आपण मूल्य म्हणूत संस्कार म्हणू अशा गोष्टी हळूहळू काय होऊ लागलेल्या आहेत त्या कमी होऊ लागल्या आहेत. म्हणजे नवीन मूल्यांची म्हणजे नवीन मूल्यांची जागा त्या ठिकाणी घेतली गेलेली आपल्या दिसते म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ती मूल्य महत्वाची असलेली आहे असं वाटतं. आणि मग त्या पद्धतीनं ते तसा विचार करायला लागलेला आपल्याला दिसतात आणि त्याचा कळत नकळतपणे परिणाम मग समाजावरती होत असलेला दिसतो. संघर्षांमध्ये त्याची परिणिती झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर मन दुभंगलेली गेलेली आपल्याला दिसतात. आणि मग त्याचा एकत्रित जर विचार केला जर आपण तर ते पूर्णपणे सामाजिक दृष्टीनं ते विघातक अशा स्वरूपाचं चित्र आजही आपल्याला पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसायला दिसतं. मग परस्पराविषयी अविश्वास परस्पराविषयीची चिंता परस्परामध्ये असणारे हे मतभेद आणि हे कळत नकळतपणे मग हे चवटेवरती यायला लागतात आणि कुटुंब व्यवस्थाच एकदम ज्याला आपण म्हणू मोडकळी झालेली आपल्याला दिसते. अशी एक परिणिती या ठिकाणी होऊ लागलेली आपल्याला दिसते.
धन्यवाद सर. एकूणच
धन्यवाद सर.
व्यक्तिमत्व आणि समायोजन याच्याबद्दल आपण आज जे विचार मांडले त्याच्यामध्ये कुटुंब आणि समाज यांची फार महत्वाची भूमिका आहे हे आपण आमच्या विद्यार्थ्यांना सांगितली. आणि आपला तो महत्वाचा एक मुद्दा मला इथे उद्धृत करायला आवडेल तो म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहेत आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीशी साधर्म्य पावणारं जर आपलं वर्तन असेल तर सामाजिक समस्या या चांगल्या प्रकारे परिणामकारकपणे कमी करता येतील. आणि पाश्चात्य देशांचा जो प्रभाव या जागतिकीकरणामुळे आपल्यावर पडलेला आहे त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला कमी करता येतील. आपण ही जी माहिती दिली त्याचा आमच्या विद्यार्थ्यांना केवळ मानसशास्त्राच्या अभ्यासापुरताच नाही तर दैनंदिन जीवन जगताना त्यांना जे समायोजन करावं लागतं त्यांच्या मुलांचं जे व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे याच्याकरता मोठा उपयोग होईल. आपण आज या ठिकाणी आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांशी अत्यंत महत्वाच्या विषयाचं संवाद साधला मार्गदर्शन केलं त्याबद्दल माझ्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.